बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे गुड टच, म्हणजे चांगला स्पर्श. जर तुम्हाला कोणी स्पर्श केला आणि तुम्हाला तो आवडला तर तो चांगला स्पर्श आहे. बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श. जेव्हा कोणी तुम्हाला अशा प्रकारे स्पर्श करते की तुम्हाला वाईट वाटेल तेव्हा तो वाईट स्पर्श आहे. जर अज्ञात व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तो वाईट स्पर्श आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.